शिवजयंतीवरून राष्ट्रवादीनंतर आता आमदार नितेश राणेंचा शिवसेनेला टोला. छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय तारखेनुसार जयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते, मात्र शिवसेनेकडून दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. त्यामुळे यंदा राज्यातील सत्तेत महत्वाची भूमिका बजावणारी शिवसेना तारखेनुसार की तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. याबाबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी तिथीचा हट्ट सोडा आणि 19 फेब्रुवारीला शिवजयंती जाहीर करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलंय. राष्ट्रवादीच्या या आवाहनानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून शिवसेनेला टोला लगावलाय. मी घुसखोर नाही, घुसखोरांचा बाप आहे, ओवेसी यांनी म्हटलंय. सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार या मुद्द्यावरून सुधारित नागरिकत्व कायदा CAA वरून देशभरात सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसतोय. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलंय. आज लोकसभेत खासदार ओवेसी यांनी हा कायदा नागरिकत्व देतो पण घेतो पण असं म्हटलंय. आणि तसंच एका खासदारास उत्तर देताना त्यांनी ती मी घुसखोरी नाही, घुसखोरांचा बाप आहे असं देखील म्हटल्यानं आता चर्चेसाठी नवा मुद्दा आल्याचंच दिसून येत आहे. अरे सासू सोबतच काय पोज देतोस, नेटकऱ्यांचा कार्तिकला सवाल. बॉलिवूड आणि फॅशनचं नातं फार घनिष्ठ आहे, शिवाय भारतात फॅशनची खूप चलती आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांना हैदराबादमध्ये नुकताच एक फॅशन टूर 2020 असा शो आयोजित केला. या फॅशन शोसाठी एक खास जोडी रॅम्प वॉकसाठी उतरली होती. यामध्ये चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन आणि करीना कपूर खान हे दोघं शो स्टॉपर होते.